ख्रिस्त मवाला भाउस अन बेहनेस तुम्हाला आकेसाला प्रभु इसुने नावमा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोठ भाग 18 वाईला वाईला राज्य। बहु वर्षामागून दाऊद मरी गे नी तेना पोसा सुलेमान इज्रायलवर राज करूला लागना। देवनी सुलेमानला सांगा तुने जी मागूला हवा ती माग। जदव सुलेमाननी अक्कल मागी तद्व देव तेकन बहु खुश होईना नी तेला दुने ना आखे करता अकलवाळा माणूस बनवी दिदा। सुलेमान बहु बाबत शिकना नी बहु बेस कायदावाळा बनना। देव नी तेला बहु धनवान बनवा। यरुसलेममा सुलेमाननी प्रार्थनाना देवळ बनवा जेनेसाठी तेना बाहास दाऊदनी योजना बनवेल हती नी सामग्री गोळा करेल हती। लोका आता मुलागत मांडवने जाग प्रार्थनाने देवळमा बळे चढवूला लागणार नी देवला भजूला लागणार। प्रार्थनाने देवळमा हजर हतात नी तो तठ तेने लोकाहारी रह हता। पण सुलेमानला दुसरे देशने बायका वदारी बेस दिसने। ते नी तेमातले 1000 बायकाहारी लगन केत नी तेने बहु बायका केत। अन देवने नियमला नी पाळणा तेमातले बहु बायका का जे दुसरे देशने हतेत ते तेहने देवला लिहून आणत नी तेहने पूजा करूला तेही चालू राखा। जदव सुलेमान डवर होईना तद्व तेनी पण मूर्तेनी पूजा करी। देवला सुलेमानवर रग आणी नी तेने अविश्वासपणानी शिक्षाने रूपमा इज्रायलने देशला सुलेमानना मरण मागून दोन राज्यमा भाग पाडूला वचन दिदा। सुलेमानना मरण मागून तेना पोसा राहाब आम राजा बनना। राहाब आम मूरख माणूस हता। इज्रायलना आखा राज्य तेला राजा बनावलासाठी गोळा होईना। तेही राहाब आमला फरेद करे काय सुलेमाननी आमने पासी बहु मंजुरी करवी ही नी बहु किंमत टाकी ही। राहाब आमने मूर्खायकन तेहाला जवाब दिदा तुम्ही ईसा विचारत आहास काय माने बाहासने तुमने पासी बहु मंजुरी करवी ही। पण मा तेने करता पण वदारी वजा तुमावर टाकीन नी तेने करता पण वदारी शिक्षा करीन। इज्रायलना 10 कुळने लोकासी राहाब आम विरुद्ध जोर करा। फक्त 2 कुळना लोकांच विश्वासू राहणार। ये 2 कुळ यहुदाना राज्य बनणार। इज्रायलना बाकीना 10 कुळ का जेही राहाब आम विरुद्ध जोर करेल होता तेही यरोब आम नावना एक माणूसला तेहना राजा तरीके पसंद करा। तेही पदरना राज्य देशने उत्तर दिशाने भागमा बनावा नी तेला इज्रायलना राज्य सांगा। यरोबामने देवने विरुद्ध जोर करीहून लोकाला पाप करूला ललचावा। तेने आराधना करूलाने बदलामा तेने लोकासाठी यहुदाने राज्यमा प्रार्थनाना देवळमा 2 मूर्ते बनावेत। यहुदाना राज्यने इज्रायलना राज्य दुश्मन बनी गेत ने एक दुसरे हारी इस्दाला लढूला लागणार। इज्रायलने नवा राज्यमा आखा राजा वेट होतात। बहु राजा साहला दुसरा इज्रायलीसी का जे तेहने जागावर राजा बनूला माग होतात तेहकन मारी टाकात। इज्रायल राज्यना आखा राजानी लोका मूर्तीनी पूजा नी कर होतात। तेहने मूर्ती पूजामा बहुवार जाती विरुद्धना ने पोसासे बलीना समावेश हुय होता। यहुदाना राजा दाऊदने वंशना हतात। तेहना बहु राजा बेस हतात जेही न्यायकन राज करेल नी देवनी आराधना करेल। पण यहुदाना बहु राजा वेट मेळ वगरना नी मूर्ती पूजा करणार हतात। कोडेक राजासित पोसास आपण खोटे देवासे पुढं बलिदान करेल होता। यहुदाना मोठा भागने लोकांही देवने विरोध घेत नी दुसरे देवासी पूजा करी। बायबल निगोट पेल्लो राजा एक हून स अध्याय अन अगेर हून बार कलम।